ते अर्चा कना लचा विचार होना आर पावने कर दे पगुर Thank you.